सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:49 मिनट झालेत. रुद्राय तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. अँड मॉर्निंग नंबर 1 मे ट्रॅफिक की समस्या के बारे में बातें चल रही है. फक्त ट्रॅफिकचीच समस्या नाही तर गाडी चालवत असताना समोर येणारी आव्हानं. खऱ्या अर्थानं गाडी चालवायला निघालो आहोत आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघालो आहोत की लढाई करायला निघालो आहोत अशा प्रकारची एक भावना मनामध्ये येते. कारण गाडी चालवत असताना बऱ्याचशा गोष्टी दिसतात, बरेचसे प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात एक मोठा प्रॉब्लेम आपल्या इकडला आहे तो म्हणजे सिग्नल फॉलो न करणं. सिग्नल तुमचा रेड झालेला आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्ही गाडी काढून निघून जातात. बरं, हा एक प्रॉब्लेम आहेच आहे. यापेक्षा आणखीन महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे तुमचं सिग्नल ग्रीन होण्यासाठी जवळजवळ 10-12 सेकंद बाकी आहेत तरीसुद्धा गाड्यांचे एक्सलरेटर वाढण्याचे आवाज येतात आणि हळूच एखादी गाडी निघून जाते. मग तिच्या मागे दुसरी गाडी, मग तिच्या मागे गाड्याच गाड्या. असं होत असताना ज्याचा सिग्नल ऑलरेडी ग्रीन आहे, ज्याला जाण्याचा इशारा 6-7 सेकंदापर्यंतचा दिसतोय, त्याचं कन्फ्युजन, या बाबो मी काय पाप केलं होतं, असं का घडलं माझ्यासोबत टाईप्स, असे समस्या येतातच. पण अकॉर्डिंग टू यू, तुमच्या मतानं ट्रॅफिकची किंवा गाडी चालवत असताना तुम्हाला फेस करावी लागणारी सगळ्यात मोठी समस्या कुठची बाबा, शेअर करा जरा 6601935 वर. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.